या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात तुमचं स्वागत। जिओ फ्रेशचे तज्ज्ञ वैद्य सुयोग दांडेकर सर आहेत माझ्यासोबत। नमस्कार सर।
नमस्कार।
आयुर्वेदाचा खजिना या विषयाला आपण सुरुवात केली, मागच्या वेळेला आपण स्त्रियांच्या समस्यांबद्दल बोलायला सुरुवात केली होती, आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत?
आज मधुमेहाबद्दल बोलणार आहे, म्हणजे डायबिटीज बद्दल, कारण हा विषय महिला दिनाच्या नंतर लगेच घेण्याचं कारण असं तर आयुर्वेद म्हणतो स्त्रियांना डायबिटीज होतच नाही।
बरं,
आता माझ्याच त्यावेळेला ओळखीच्या कित्येक स्त्रिया होत्या की ज्यांना डायबिटीस होता, मग आयुर्वेद असं कसं काय म्हणतो? आणि मग त्याचा अभ्यास करायला गेल्यावर लक्षात आलं की ज्याला आधुनिक शास्त्र एंडोक्रायनॉलॉजी म्हणतं, म्हणजे ज्या अंतस्त्रावी ग्रंथींचा जो सगळा सेक्शन आहे जो मेडिकलमध्ये बघितला जातो, तर त्याच्यामध्येच पाळीचे हार्मोन्स पण येतात आणि त्याचा संबंध इन्शुलिनशी, म्हणजे डायबिटीसच्या अंतस्त्रावी ग्रंथीशी येतो। ही गोष्ट आयुर्वेदाच्या लोकांना 5000 वर्षापूर्वी माहिती होती, त्यावेळी भले त्यांना पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय त्यांनी बघितलेलं नसेल, कधी सिटी स्कॅन केलेला नसेल 5000 वर्षापूर्वी, पण त्यांना माहिती होतं की स्त्रियांच्या पिरियड्स करताचे येणारे हार्मोन्स आणि मधुमेहाकरताचे लागणारे काही स्त्राव यांचा एकमेकांशी कुठेतरी संबंध आहे। आणि मग त्यांनी लिहिलं की ज्या स्त्रीचे पिरियड्स व्यवस्थित नसतील, काही गर्भाशयाची पिशवी काढायला लागेल, वारंवार अबॉर्शन्सना सामोरं जायला लागेल, किंवा काही स्त्रियांना आजकाल मूल होत नाही एखाद्या व्यक्तीला, किंवा एखाद्याचा नवरा खूप लांब असतो, एखाद्याचा तिला कमी वयामध्ये सिंगल पेरेंट व्हायला लागतं, अशा काही जेव्हा दुर्दैवी घटना घडतात त्यावेळेला जे त्या हार्मोन्सचा शरीरावर परिणाम होऊन देखील मधुमेह स्त्रियांना झालेला पाहण्यात येतो असं आयुर्वेदानं वर्णन केलेलं आहे। आणि याचा विचार जर का केला तर मधुमेह म्हणजे पूर्ण शुगर डिटेक्ट झाल्यानंतरचा भाग असा भाग न करता त्यांनी मधुमेह होण्यापूर्वीचा एक भाग म्हणून प्रमेह सांगितला। तो डायबिटीस होच नाहीये म्हणून तुम्ही आयुर्वेदात काय काळजी घ्यायला पाहिजे हे बघावं, विशेषतः ज्या स्त्रियांना आता काही पिरियड्सचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही वारंवार अबॉर्शन झालेल्याची काही हिस्ट्री असेल, गर्भाशयाची पिशवी काढल्याची हिस्ट्री असेल, किंवा ज्या स्त्रियांना माहितीये की माझ्या आई वडील काका मामा मावशी आजी आजोबा कुणाला तरी डायबिटीस आहे, मग मला तो होऊच नाहीये म्हणून मी काय करावं, हे पहिलं आयुर्वेद वेदाचं कर्तव्य।
अच्छा,
दुसरा भाग ज्यांना डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे त्यांनी पहिलं तो मलाच का डिटेक्ट झाला हे बघावं, कारण आयुर्वेदानं मधुमेह झाल्यानंतर पूर्ण बरा न होणारा व्याधी आहे, मग तो गोळ्या औषधांनी आपल्याला मॅनेज करता येऊ शकतो आणि नंतर योग्य लाईफस्टाईल मध्ये बदल करून मला कोणतंच औषध न घेता मी डायबिटीस कंट्रोलमध्ये कसा ठेवू शकेन, हा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे, मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो, प्रत्येक डायबिटीसच्या व्यक्तीनं हा विचार केला पाहिजे की मी ड्रगलेस होण्यासाठी माझ्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल केला पाहिजे, आणि आयुर्वेद ही लाईफस्टाईल आहे।
बरोबर।
आणि डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर, मग आयुर्वेदाप्रमाणे जर आपण आपली लाईफस्टाईल डिझाईन केली, आपल्या वैद्याकडनं जर ती समजून घेतली आणि ती जर फॉलो केली तर ऑटोमॅटिकलीच आपण डायबिटीसवर कंट्रोल मिळवू शकू असं मला वाटतं।
अच्छा, आजकाल आपण बघतोय मधुमेहाची व्याप्ती, मी म्हटलं तसं वाढली आहे, मग मेंटल स्ट्रेसचा हा कितपत भाग आहे, म्हणजे त्याचा किती परिणाम?
बुद्धिवादी प्रमेह म्हणून एक मोठा रिसर्च आयुर्वेदातल्या अनेक जाणकार वैद्यांनी केलेला आहे आणि त्या स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीस करता आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती सांगितल्या की ज्या ब्रेन टॉनिक सारखं पण काम करतात आणि पचन संस्थेवर पण काम करतात, आणि ह्यांचा जर का वापर याच्यामध्ये केला गेला तर स्ट्रेस इंड्यूस्ड ज्यांना डायबिटीस झालेला आहे त्यांची शुगर लेवल कमी करायला, त्यांना वारंवार औषधं घ्यायला लागू नयेत असं आरोग्यवान त्यांना निर्माण करायला आयुर्वेदाचा नक्कीच उपयोग होऊ शकतो। मधुमेहाची चिकित्सा ग्रंथांमध्ये लिहिताना त्यांनी सगळ्यात पहिलं पंचकर्मच लिहायला सांगितलंय, पण ते व्यक्तिगणिक आहे, त्याचं बळ किती आहे, त्याचं HbA1c म्हणजे 3 महिन्याची शुगर किती आहे, हे सगळं पाहून मग त्यांना पंचकर्म की औषधोपचार की दोन्ही असा निर्णय घ्यायला सांगितलंय।
अच्छा, आजची वेळ संपत आली, इथेच थांबूया। मधुमेहाच्या कुठल्याही तक्रारींसाठी जिओ फ्रेशच्या तज्ञांचा सल्ला हवा असेल किंवा जिओ फ्रेशची औषधं हवी असतील, आमचा पत्ता जिओ फ्रेश शॉपी KDCC बँकेसमोर कोल्हापूर, जिओ फ्रेश शॉपी KDCC बँकेसमोर कोल्हापूर, संपर्क 7303301302, पुन्हा एकदा 7303301302। जिओ फ्रेश प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात अजूनही काही बघणार आहोत, पण ते पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक जिओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।